जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, यशोदा नंदन ब्रज जन रंजन, यशोदा नंदन ब्रज जन रंजन, यमुना तीरावन चारी, यमुना तीरावन चारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, यशोदा नंदन ब्रज जन रंजन, यशोदा नंदन ब्रज जन रंजन, यमुना तीरावन चारी, तीरावन चारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा राम राम हरे हरे, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Jaya Radha Vrindavan Chandra, Radha Vrindavan Chandra Radhe. Jaya Radha Kunja Vihari Radha Kunja Vihari Radhe. Jaya Radha Gopinath Radha Gopinath Radhe. Jaya Jagannatha Baladeva Subhadra, Jaya Jagannatha. Nitai Gaur Haribol, 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 Nitai Gaur Haribol. Jaya Jaya Prabhupad, 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 Jaya Jaya Prabhupad. Jaya Jaya Gurudev, 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 Jaya Jaya Gurudev.
जय ओम विष्णुपाद परमहंस प्रयोजक आचार्य अष्टोत्तर शास्त्र श्रीमद कृष्ण कृपा स्मृति अभय चरणारविंद भक्ति वेदांत स्वामी शील प्रभुपाद की इस्कॉन बीबीडी फाउंडर आचार्य शील प्रभुपाद की जय ओम विष्णुपाद परमहंस प्रयोजक आचार्य अष्टोत्तर शास्त्र श्रीमद कृष्ण कृपा स्मृति भक्ति सिद्धांत सरस्वती ठाकुर गोस्वामी महाराज प्रभुपाद की अनंत कोटि वैष्णव वृंद की जय नामाचार्य श्री हरिदास ठाकुर की जय प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद की श्री श्री राधा कृष्ण गोप गोपीनाथ श्याम कुंड राधा कुंड गिरि गोवर्धन की जय कलियुग पवन हरिनाम संकीर्तन यज्ञ की जय गंगा माई की जय यमुना माई की जय भक्ति देवी तुलसी महारानी की जय श्री श्री वृंदावन क्षेत्र की जय श्री पुरुषोत्तम क्षेत्र श्री जगन्नाथपुरी धाम की जय श्री श्री मायापुर नवदीप धाम की जय निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल ऑल ग्लोरीज टू द असेंबल्ड डिवोटीज हरे कृष्ण ऑल ग्लोरीज टू द असेंबल्ड डिवोटीज हरे कृष्ण ऑल ग्लोरीज ऑल ग्लोरीज ऑल ग्लोरीज टू श्री गुरु अयंग गौरंग गौर हरि बोल ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हरे कृष्णा आज अपन भगवद्गीतेतल्या तिसऱ्या अध्यायातल्या 27व्या श्लोकावर चर्चा करणार आहोत मी तो श्लोक म्हणतो प्रकृते क्रियमानानि गुणे कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते प्रकृते क्रियमानानि गुणे कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते। प्रकृते क्रियमानानि गुणे कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते। अनुवाद आणि तात्पर्य हिज ग्रेस, हिज डिवाइन ग्रेस एस सी भक्ति वेदांत स्वामी शील प्रभुपाद यांच्या द्वारा। शील प्रभुपाद की जय। मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा कर्ता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या तीन गुणाद्वारे कर्मे केली जातात। तात्पर्य, एकाच पातळीवर कार्य करणारे एक कृष्ण भावना भावित मनुष्य आणि दुसरा भौतिक भावनेने प्रभावित झालेला मनुष्य असे दोघेही वरकरणी एका स्तरावर असल्यासारखे दिसतात, परंतु त्यांच्या आपापल्या स्थितीमध्ये बराच भेद आहे। भौतिक भावनायुक्त मनुष्याचा मिथ्या अहंकाराच्या प्रभावामुळे दृढ विश्वास असतो की आपणच सर्व गोष्टींचे कर्ता आहोत। त्याला माहीत नसते की शरीराची यंत्रणा ही भगवंताच्या अध्यक्षतेखाली कार्य करीत असणाऱ्या भौतिक प्रकृतीमुळे निर्माण झालेली असते, तसेच शेवटी तो श्रीकृष्णांच्याच नियंत्रणाखाली कार्य करीत असतो याचे देखील ज्ञान नसते। मिथ्या अहंकाराने युक्त असलेला मनुष्य प्रत्येक गोष्ट स्वतंत्रपणे करण्याचे सारे श्रेय स्वतःकडे घेत असतो आणि तेच त्याच्या अज्ञानाचे लक्षण आहे। त्याला माहीत नसते की हे स्थूल आणि सूक्ष्म शरीर म्हणजे भगवंताच्या आज्ञेनुसार कार्य करणाऱ्या प्रकृतीची निर्मिती आहे। यास्तव त्याने आपली शारीरिक आणि मानसिक कार्य कृष्ण भावनेमध्ये श्रीकृष्णांच्या सेवेसाठी संलग्न करणे अत्यावश्यक आहे। अज्ञानी मनुष्य विसरतो की पुरुषोत्तम श्री भगवान हे ऋषिकेश किंवा इंद्रियांचे स्वामी म्हणून जाणले जातात। आपल्या इंद्रिय तृप्तीकरिता अशा मनुष्याने दीर्घकाळ इंद्रियांचा दुरुपयोग केलेला असल्यामुळे तो अज्ञानी मनुष्य वास्तविकपणे मिथ्या अहंकाराने मोहित झालेला असतो आणि याच मिथ्या अहंकारामुळे त्याला भगवान श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधाचे विस्मरण होते। ओम ज्ञान तिमिरंदस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदांतिकं। वंदेहं श्री गुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश। नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आजच्या रविवारच्या मराठी भगवद्गीतेच्या या प्रवचनामध्ये तुम्हा सर्वांचं, सर्व भक्तांचं, भाविकांचं इथे हार्दिक स्वागत आहे। दर रविवारी इथे मराठीवर भगवद्गीतेतून प्रवचन दिलं जातं। आज आपण या ठिकाणी भगवद्गीतेच्या एक महत्त्वाच्या जो तिसरा जो अध्याय आहे ज्याला कर्मयोग असं म्हणतात, त्या कर्मयोगाच्या 27व्या श्लोकावर चर्चा करायचा प्रयास करणार आहोत। हा एक फार महत्त्वाचा श्लोक आहे की जो आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये रोज आम्ही ह्याप्रमाणे जगत असतो, बघत असतो, त्याचा आम्हाला बऱ्याच वेळेला प्रत्यय येत असतो। कारण बऱ्याच वेळेला आम्हाला असं वाटत असतं की हे जे काय सगळं चाललेलं आहे हे माझ्यामुळं चाललेलं आहे। पण याच्या अगोदरच्या दोन श्लोकामध्ये 25 आणि 26 एकंदरीत
तीन प्रकारच्या लोकांची भगवंतांनी या ठिकाणी व्याख्या केलेली आहे की त्यांनी कसं याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. पहिली व्याख्या केलेली आहे ती अविद्वान माणसाची आहे, म्हणजे अविद्वान म्हणजे लेस इंटेलिजंट, की तो भगवंताला कुठल्या प्रकारे जे काही सांगितलेलं आहे विधिविधानांचं पालन करायचं, स्वतःच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्याचं व्यवस्थित पालन न केल्यामुळं कुठले परिणाम होतात त्याच्याबद्दल त्यांनी विस्तृत त्या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे. दुसरा जो क्लास दिलेला आहे, दुसरी जी श्रेणी आहे ती अज्ञानी माणसाची आहे. अज्ञानी माणूस तो त्याला कुठल्याही विधींचं पालन नाही करायचं असतं, पण त्या ठिकाणी भगवंतांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जो अज्ञानी माणूस आहे तोही त्याच्या दुःखाचं कारण आहे, कारण तो स्वतः अज्ञानी असल्यामुळं तो जाणू शकत नाही भगवंताला. एक्झॅक्टली भगवंत म्हणजे कोण आहेत, त्यांचा माझा संबंध काय आहे, भौतिक जगात आम्ही दुःख का भोगतो, या प्रश्नांची तो ब्रह्मजिज्ञासा न केल्यामुळं तो कायम दुःखी असतो. आणि जो तिसरी जी श्रेणी आहे ती आजची श्रेणी आहे, ती म्हणजे विमूढ. मूढ म्हणजे मूर्ख आणि विमूढ म्हणजे महामूर्ख, ज्याला सुप्रीम फुलिश असं आपण म्हणू. तर या तिसऱ्याचं जे वर्णन केलं आहे तर त्याच्यामध्ये भगवंतांनी हे सगळ्यात महत्त्वाचं सांगितलेलं आहे की जी काही कर्मे केली जातात ती प्रकृतीने आम्हाला जे तीन गुण दिलेले आहेत त्याच्या अधीन केली जातात. हे तीन गुण कुठले आहेत तर ते आहे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आता सत्वगुण जो आहे तर सत्वगुणातली जी माणसं असतात त्यांचं लक्षण कसं असतं, ती पापभिरू असतात, त्यांच्याकडे दया असते, त्यांच्यामध्ये क्षमाशीलता असते, ते परोपकारी असतात, ते परदुखे दुखी असतात. ती मंडळी भगवंताकडे भगवत साक्षात्कार करण्यासाठी प्रयत्नशील असतात आणि ते कायम भगवंताचा शोध घेण्यामध्ये मग्न असतात, ते सत्वगुणामध्ये स्थित असतात. दुसरा आहे रजोगुणी क्लास. रजोगुणी म्हणजे ह्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात काम वासना असते, हा कामुक असतो आणि प्रचंड प्रमाणात लोभी असतो. त्याच्यामुळं काय होतं की हा कायम असंतुष्ट असतो. काम म्हणजे नुसतं शरीर सुख नाही आहे, तर जे काय करायचं तो ते टोकाचं करायला बघतो, त्याला यश पाहिजे असतं ते सुद्धा तो मला सगळ्यात जास्त यश कसं मिळेल, त्याला प्रसिद्धी पाहिजे असेल तर सगळ्यात जास्त मी प्रसिद्ध कसा होईन याचा त्याचा ध्यास असतो. त्यामुळं हा जो काय दुसरा क्लास आहे हा सुद्धा कायम असंतुष्ट असतो, कारण त्याला कुठली गोष्ट प्रमाणाच्या बाहेर पाहिजे असते, त्याला शरीर सुखही प्रमाणाच्या बाहेर पाहिजे असतं, त्याला प्रसिद्धी त्या कुठल्याही गोष्टीमध्ये त्याचं समाधान होत नाही, तो कायम असमाधानी असतो. आणि तिसरा जो क्लास आहे सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे तमोगुणी, की जे आत्ताच्या कलियुगामध्ये सगळ्यात जास्त याचं जर प्रमाण असेल तर ते तमोगुणाचं. ही माणसं प्रचंड आळशी असतात, हे कायम क्रोधाने भरलेली असतात, सगळ्यात महत्त्वाचं हे नशापान करण्यामध्ये जास्त रत असतात, म्हणजे त्यांना नशापान करण्यामध्ये खूप आनंद मिळतो, कारण हे इंद्रिय तृप्तीमध्ये कायम विश्वास ठेवतात, कारण इंद्रिय तृप्ती ह्यांची कधीच पूर्ण होत नाही. रजोगुणातली माणसं इंद्रिय तृप्तीसाठी झटलेली असतात, ते त्यांची पूर्ण न झाल्यामुळे ते क्रोधामध्ये त्याचं रूपांतर होतं. भगवंत एका दुसऱ्या अध्यायामध्ये हेही सांगतात, विषयाविनिवर्तन ते निराहारस्य देहिना रसोवर्जम रसोप्यस्य परमदृष्टा निवर्तते. म्हणजे दुसऱ्या अध्याय सांगतात की ज्याला वरचा स्वाद जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत तो खालच्या स्वादाला विसरू शकणार नाही, कारण माणूस जसा ध्यास घेईल, ध्यायतो विषयन पुंसा संगस्तेशुभ जायते संगात संजायते कामा कामात क्रोधोबी जायते. जो ज्या विषयाचा जास्त चिंतन करेल त्याचं नंतर आसक्तीमध्ये रूपांतर होणार आहे आणि आसक्तीचं रूपांतर नंतर कामामध्ये होणार आहे, आणि काम जर त्याचा पूर्ण झाला तर त्याच्यातून लोभ निर्माण होणार आहे, आणि काम पूर्ण नाही झाला तर त्याचं रूपांतर क्रोधोबी जायते क्रोधामध्ये होणार आहे. तर ही मालिका आहे. तर आजच्या याच्यामध्ये आपल्याला तेच बघायचं आहे की हे जे काय आहे भौतिक जगतामध्ये हे तीन गुण फार श्रेष्ठ आहेत, जे आम्हाला जात्याच मिळालेले असतात. तसा तीन आकडा हा बरेच लोक अशुभ मानतात, पण तीन ऋतू आहेत, उन्हाळा आहे, पावसाळा आहे, हिवाळा आहे, तीन अवस्था आहेत, बालपण आहे, तारुण्य आहे, वार्धक्य आहे, तीन सांज आहेत, म्हणजे सकाळ आहे, संध्याकाळ आहे, रात्र आहे. अशा ह्या तीन ह्याच्यामध्ये आम्ही उगाचच काहीतरी मेंटल स्पेक्युलेशन तर्क वितर्क करून आमच्या मनासारखं करायला बघतो, पण तसं नाहीये. प्रत्येक माणसामध्ये हे तीन गुण कमी जास्त प्रमाणात असतातच. सात्विक मनुष्य असेल तर तो त्याच्या कार्यकलापावरून लगेच कळून येतो. रजोगुणी जर मनुष्य असेल तर तोही लगेच समजतो. एखाद्या रजोगुणी माणसाला भगवंताबद्दल जर का तुम्ही काही सांगायचा प्रयत्न केला तर त्याचे कान लगेच हे होतात. तुम्ही इथं बसलेले प्रत्येक जण जो आहे तो सत्वगुणामध्ये आलेला आहे, कारण त्यांनी भगवंताच्या दर्शनासाठी तो इथं आलेला आहे. म्हणजे काही का होईना, थोड्या अंशी का होईना, सत्वगुण तुमच्यामध्ये आता स्थित आहे की तुम्ही येऊन इथं भगवंताच्या दरवाजामध्ये, भगवंताच्या द्वारी, भगवंताच्या प्रांगणात येऊन त्याच्या दर्शनासाठी बसलेला आहात. त्याच्याकडे काहीतरी मागणं मागायला आलेला आहात, त्याच्याकडे आपली कैफियत मांडायला आलेला आहात. तर ह्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये दृष्टिकोन फक्त वेगळा वेगळा असतो. फॉर एक्झाम्पल, जर उदाहरण द्यायचं झालं तर एक जंगल आहे. जंगलामध्ये तीन माणसं जर का गेली, पहिला माणूस गेल्यानंतर काय बघतो, वा वा किती छान आहे, सगळीकडे हिरवगार आहे, किती शुद्ध हवा आहे, किती ओझोननी भरलेली हवा आहे. या हवेमध्ये जर का मी प्राणायाम केला, मी थोडंसं जर का योग साधना केली चांगल्या रीतीने, तर मी चांगल्या रीतीने याच्यावर मला त्याचा आनंद मिळू शकेल. जंगलाकडे बघायचा त्याचा दृष्टिकोन असा असतो. दुसरा जो माणूस असतो तो म्हणतो, अरे बापरे किती लाकडं इथं अशी फुकट पडलेली आहेत, या लाकडांचा जर का मी व्यापार केला तर मी फार लवकर श्रीमंत होईन. याच्याकडे कुणाचं लक्षच नाहीये. तिसरा जो क्लास असतो तो म्हणतो, वा वा काही छान जंगल आहे, इथं मला शांतपणे झोपायला मिळेल. हे तीन गुणातली तीन माणसं आहेत. पहिला जो आहे तो सत्वगुणात आहे, तो म्हणतो हवा स्वच्छ आहे, इथं मी छानपैकी व्यायाम केला, प्राणायाम केला तर मी सुडोल राहीन, धड दाखट राहीन. दुसरा म्हणतो की मी बिझनेस करीन, तो रजोगुणातला आहे. आणि तिसरा आहे तो तमोगुणातला आहे की मला इथं झोप किती छान लागेल. एकाच खानदानामध्ये जन्मलेले तीन भाऊ हे तीन गुणामध्ये स्थित होते. याचं उत्तर सुंदर उदाहरण द्यायचं झालं तर रावण हा रजोगुणामध्ये स्थित होता. रावणाकडं खूप असंख्य अशा त्याच्या पट्टराण्या होत्या, सुंदर सुंदर पट्टराण्या होत्या. इनफॅक्ट त्याची जी पत्नी होती मंदोदरी, ती खूप देखणी होती, लावण्यवती होती. पण तरी तो त्यांनी सीतेचा ध्यास घेतला आणि तो नाशिकपर्यंत आला आणि त्यांनी तिचं अपहरण केलं. आणि शेवटी काय झालं, त्याला युद्धाला सामोरं जायला लागलं आणि त्याचा सर्वनाश झाला. दुसरा त्याचाच भाऊ कुंभकर्ण, त्याला काय वरदान होतं तर तो 6 महिने झोपायचा आणि 6 महिने जागा राहायचा. म्हणजे तो निद्रेत होता, तो तमोगुणात होता. पण त्यांच्याच कुळात जन्मलेला विभीषण हा जरी राक्षस कुळातला होता तरी तो त्यांनी कायम रामाच्या नामाचा आश्रय घेतलेला होता, त्यांनी रामाची भक्ती केलेली होती, त्यामुळं कायम तो सत्वगुणात होता. पण भगवंत आम्हाला सांगतात की हे जे तीन गुण आहेत तुला त्याच्याही वर जायचं आहे. तुला नुसतं सत्वगुणापर्यंत तुझा प्रवास करायचा नाहीये तर तुला शुद्ध सत्वात जायचंय. म्हणजेच ते दुसऱ्या अध्यायात सांगतात 45 त्रिगुण्य विषया वेदा, हे जे तीन गुण आहेत त्याच्यापेक्षा तुला वर उठायचंय. निस्त्रिगुण भवार्जुन, हे अर्जुन तुला याच्याही पुढे जायचंय. कारण अर्जुन हा आमचं प्रतिनिधित्व करतोय. आम्ही कसं जीवन जगायचं याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे अर्जुन आहे. अर्जुन हा भगवंताचा मित्रही होता, सखाही होता आणि तो निर्मत्सरी होता. त्यामुळे भगवंतांनी युधिष्ठिरांना नाही दिली, युधिष्ठिरांना गीता नाही सांगितली, त्यांनी अर्जुनाला सांगितली. तर आजचा हा जो श्लोक आहे, ह्या श्लोकामध्ये प्रभुपाद क्लिअर कट राहतात. ह्या श्लोकाचा त्यांनी अनेक ठिकाणी संदर्भ दिलेला आहे. प्रभुपादांनी जे संस्थापक आचार्य आहेत इस्कॉनचे, त्यांनी खूप विपुल साहित्याचं लिखाण केलं, त्यांनी अनेक ग्रंथ निर्माण केले. त्या अनेक ग्रंथांमध्ये त्यांनी याचा रेफरन्स दिलेला आहे. कारण जनरली आम्ही बघतो दैनंदिन जीवनामध्ये की हे सगळीकडे बघायला मिळतं आम्हाला की एक्झॅक्टली मी कोण आहे, कुठून आलोय, कुठं जाणार आहे याची आम्ही हे करत नाही. पण मी कोण आहे, मी सरपंच आहे, मी पंतप्रधान आहे, मी आणि माझं ह्याच्यामध्ये आम्ही जास्त अडकलेलो आहोत. ही माझी पत्नी आहे, हे माझं घर आहे. फॉर एक्झाम्पल त्यांनी जर सांगितलं की मी कमवतो, हे घर माझ्यामुळं चालतं, उद्या बायकोनी जर का नाही स्वयंपाक बनवला तर काय ती नोटा वाढणार आहे का ताटामध्ये, तिचंही योगदान आहे त्याच्यामध्ये. एक तपस्वी होता, त्यांनी खूप तपस्या केली आणि तपस्या करत 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 आता त्यांना जेव्हा आता फलद्रुप होणार आहे ती एक मोठी लिस्ट बनवून ठेवली भगवंताकडं की आता तपस्या केली याचं मला फळ मिळणार आहे, भगवंत येऊन आता माझ्यावर ह्या सगळ्या देणग्यांचा वर्षाव करणार आहेत. आणि त्याप्रमाणे झालं तसंच, त्यांनी जी तपस्या केली त्याच्यानंतर भगवंत प्रसन्न झाले आणि त्याला फळ देण्याकरता आले. फळ देण्याकरता आल्यानंतर तो ज्या झाडाखाली बसला होता त्या झाडातून आवाज आला की हा एकटा ह्याचा भागीदार नाहीये, हा एकटा याचा हे नाहीये, याच्यात माझं सुद्धा सहाय्य आहे. कारण मी ह्याला सावली दिली, ह्याला भूक लावली तेव्हा हा माझी फळं तोडत होता. तर त्यांनी विचारलं असं कसं काय. मग तो म्हणाला बघा भगवंत म्हणाले तुम्ही आपसापसात आता काहीतरी करा मांडवली. तर तो म्हणाला बाबा बघ तू काय एकट्यानी नाही केलेलं, तुला ज्या ज्या वेळेला मदत लागायची तू माझी मदत घ्यायचास. तर म्हणे ठीक आहे याला 1-2.5% देऊन टाका भगवंता. त्याचं जेव्हा बघितलं तर समोर नदी वाहत होती, नदीही समोर आली. नदी म्हणली अहो हे माझ्याकडे येऊन आंघोळ करायचे, यांना तहान लागल्यावर मी यांना पाणी द्यायचे, तर ह्यांच्या ह्याच्यामध्ये माझं सुद्धा योगदान आहे. आणि असं करत करत सूर्यानी आपला शेअर मागितला, चंद्रानी मागितला, प्रत्येकाने मागितला. मग भगवंतांनी त्याला विचारलं बाबा रे आता तुझं काय. एक्झॅक्टली आमची तशीच अवस्था आहे. आम्हाला सगळ्यांना असं वाटत असतं की आम्हीच करता आहोत, जे काय चाललेलं आहे ते आमच्यामुळं चाललेलं आहे. ही जमीन 1 इंच आजपर्यंत कुणी बरोबर नेली नाही, एक नातेवाईक कुणाचा बरोबर गेला नाही, एक रुपया कुणाला आपल्या बरोबर नेता आला नाही. असं जरी असलं तर जिवंतपणी माणसाचा जो झगडा चालू असतो तो त्याच्या स्वत्वाशी चाललेला असतो. त्यामुळे आजच्या या श्लोकामध्ये भगवंत अगदी क्लिअर कट सांगतात की हे जे काय चाललेलं आहे हे सगळं माझ्यामुळे आहे. हे 3 जे गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, ह्या 3 दोऱ्या आहेत. ह्या 3 दोरींनी आम्ही सगळे बांधले गेलेलो आहोत. एक बैल जो असतो तो खूप धष्टपुष्ट असतो, त्या बैलाच्या नाकामध्ये व्यसन घातलेलं असतं. म्हणजे एवढा धष्टपुष्ट बैल जरी असतो तरी त्याला दोरीने असं पॅक केलेलं असतं. पण बैल जेव्हा चालतो तेव्हा त्याला काय वाटतं मी चाललोय. ऍक्च्युअली त्याला ती दोरी चालवत असते, कारण त्याचा जो मालक आहे दोरी जशी त्याच्यावर टाईट करेल किंवा जशी ढील सोडेल तसा बैल चाललेला असतो. पण त्याला काय वाटतं मी चाललेलो आहे. त्यामुळं या ज्या 3 जे हे गुण आहेत हे एकाच शरीरामध्ये आम्हाला इच्छा व्यक्त करायला मदत करतात. ह्या इच्छा आणि आमची कर्म याच्यामुळे आम्हाला जो देह मिळालेला आहे हा प्रत्येक देह वेगळ्या वेगळ्या याच्यातून कार्यरत असतो. जसं तुम्ही इथं येताना वेगळ्या वेगळ्या गाड्यांमधून आलेला आहात, याला वाहनाची उपमा दिलेली आहे. कुणी इथून बसलेल्या ट्रकमधून आलाय का? नाही आला. कुणीतरी बसमधून आलाय, कुणी स्वतःची स्कूटरवर आलेलं आहे, कुणी रिक्षातून आलेलं आहे, कुणी PMT बसमधून आलेलं आहे. तर आमच्या जशा इच्छा असतील आम्ही त्या इच्छा व्यक्त केल्या भगवंताकडं आणि म्हणून आम्हाला इकडे यायला लागलेलं आहे. इच्छा द्वेष समुत्तेन द्वंद्व मोहेन भारत. आम्ही भगवंताचा द्वेष केला, आम्ही इच्छा व्यक्त केली भोग करायची, तर भगवंत सांगितलं जा बाबा रे तुझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या तिथं जाऊन कर. आम्हाला खूप इच्छा असतात आणि त्या शेवटपर्यंत असतात. बऱ्याच लोकांच्या इच्छा या विध्वंसक असतात, बऱ्याच लोकांच्या इच्छा विकृत असतात, काहींच्या सात्विक असतात, काहींच्या ओंगळवाने आणि भुरसडलेल्या असतात. त्यामुळे तुम्ही जशा इच्छा व्यक्त कराल त्याप्रमाणे तुमचे कार्यकलाप होणार आहेत. आज तुम्ही सकाळी इच्छा केली की मी आज जाईन भगवान श्रीकृष्णांचं दर्शन करीन, तिथं जाऊन जे काही लेक्चर असेल ते एका ठिकाणी बसून ते मी एकाग्र मनतेने एकाग्रतेने ऐकण्याचा प्रयत्न करीन. इथं आल्या आल्या कुणालाही लगेच चेक मिळणार नाहीये का, इथं आल्याबरोबर तुमची लगेच दुःख दूर झाली असं होणार नाहीये. पण भगवंताचं दर्शन केल्याने जी अनुभूती मिळणार आहे ती अनुभूती तुम्हाला सात्विकतेकडे घेऊन जाणार आहे. एखादा म्हणाल चला सकाळी आज रविवारी सुट्टी आहे मी आज दारू पिन. लोक म्हणतात अहो आमची इच्छा नसते हो पण तरी आम्ही दारू पितो. अरे तुझी इच्छा नाही मग तू कशी पितो, तुला काय कोणी गचुंडी पकडून नाही पाजत. पण लोक ह्या गोष्टींशी स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करतात. माझी इच्छा नाहीये पण हे सगळं माझ्या हातून घडतंय कारण तो घडवतो, तो नाही घडवत. त्यांनी तुम्हाला इच्छा व्यक्त करायचं फक्त मायनूट स्वातंत्र्य दिलेलं आहे, छोटस स्वातंत्र्य दिलेलं आहे. एखादा म्हणतो नाही आज सकाळी तिथं जे माताजी बसलेले आहेत ते म्हणतात नाही आम्ही आज हार सेवा करू, काही म्हणतात आम्ही भगवंतासाठी सुंदर प्रसाद बनवू, काही म्हणतात भगवंतासाठी सुंदर आम्ही ड्रेसचं आज शिवणकाम करू. तुम्ही जशा इच्छा व्यक्त कराल तसं ते तुमच्याशी आदान प्रदान करतात. ये यथा माम प्रपद्यंते ताम सतैव भजाम्यहम. भगवंत काय सांगतात तू ज्या भावाने माझ्याकडे येशील त्या भावाने मी तुझ्याशी आदान प्रदान करीन. तू जर मला बघायचा तू माझं दर्शन करायचा प्रयत्न केला तर मी तुला माझं दर्शन देईन. कारण आम्ही सगळे लोक मायेच्या प्रभावाखाली आहोत. ही जी माया आहे ही अत्यंत कठोर आहे. भगवंत सांगतात ती माझीच शक्ती आहे. दैवी ईशा गुणमयी मन मम माया दुरत्यया मामेव प्रपद्यंते माया मेता तरंतिते. ही मायादेवी जी आहे ही माझी शक्ती आहे, ती अत्यंत प्रबळ आहे. त्यामुळे जो माझ्या चरणकमळाचा आश्रय घेईल, जो माझा आश्रय घेईल तोच हा भवसागर प्राप्त करून जाईल. कारण हे भवसागर बाहेरचं जग हे अत्यंत दुःखाने भरलेलं आहे. कारण भगवंतांनी स्वतःच डिक्लेअर केलेलं आहे 8व्या अध्यायात, माम उपेत पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम. याची मी जी काही निर्मिती केलेली आहे, उत्पत्ती केलेली आहे, तीच मुळात दुःखालय आहे. इथं तुम्ही किती सुख, याचा अर्थ तुम्हाला सुख मिळणार नाही असं नाही. हा तुमचा दृष्टिकोन आहे, परसेप्शन आहे बघायचं. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे एका जंगलामध्ये तीन माणसं जातात. एक म्हणतो इथं छान बिझनेस करता येईल, दुसरा म्हणतो इकडे मला छान व्यायाम करता येईल, तिसरा म्हणतो मला इकडे छान झोपायला मिळेल. जसं तुम्ही मंदिरात येता, काहींना वाटतं वा वा काय छान इकडे सगळं आहे, भगवंताचं दर्शन आहे आजूबाजूला हे लागलेले. एखादा रजोगुणातला येईल तो म्हणेल किती स्क्वेअर फूटचं हे मंदिर आहे, किती मार्बल वापरलंय इकडे, किती काय काय केलेलं आहे. अरे वा हे तर अगदी लालटिकचं नाही, हे तर एकदम उठ वेगळे वेगळे हे असतात. तो बिझनेस माइंडनी त्याच्याकडे बघेल. आणि तिसरा आहे तो म्हणाल आजूबाजूला काही दिसत नाहीये, इथं एखादा डुलका मारला तर काय होईल. म्हणजे आमचे जे गुण आहेत ते आमच्या म्हणजे स्थित आहेत. पण हे नुसतं आमच्या इच्छेने होतात का? नाही होणार. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेला, हॉटेलमध्ये गेला, हॉटेलमध्ये सगळ्यात पहिलं तुमच्या हातामध्ये मेनू कार्ड येतं. मेनू कार्ड आलं की तुम्हाला त्याप्रमाणे निवड करायची चान्स असतो. तुम्हाला मसाला डोसा खायचा असेल तर तुम्ही म्हणाल मसाला डोसा. पण त्यावेळेला जर त्या मेनूमध्ये असून सुद्धा त्यांनी सांगितलं की आता उपलब्ध नाही, तुमचं काही चालणार नाही, तुम्ही त्याला असं म्हणू शकत नाही मला आता बनवूनच दे. किंवा तुम्ही एखाद्या हॉटेलात गेला आणि त्याला सांगितलं मला चायनीज दे, तो म्हणाला आमच्या इकडे चायनीज नाहीये. किंवा दुसऱ्या एखाद्या हॉटेलात गेला आणि तुम्ही सांगितलं की माझी आई जशी पुरणपोळी बनवती तसं मला पुरणपोळी बनवून दे, तो म्हणाला पुरणपोळी नाही आज इकडे. म्हणजे तुम्हाला जे काय आहे त्या मेनू कार्डच्या आधीनच राहून निवड करायची आहे. तसं भगवंतांनी तुम्हाला जसं शरीर बहाल केलेलं आहे त्याप्रमाणेच तुमचे कार्यकलाप होणार आहेत. प्युअर तुपातला शिरा इकडे ठेवलेला आहे आणि इकडे विष्ट आहे. तो जो डुक्कर आहे तो त्या विष्टेकडे जाणार आहे, कारण त्याच्यासाठी ती फिस्ट आहे. आम्ही त्या शिऱ्याकडे जाणार आहोत, कारण आम्हाला हे जे शरीर दिलेलं आहे हे सगळ्यांनी ओतप्रोत भरलेलं आहे. याच्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे सगळं आहेच. पण याला अनुषंगून आम्हाला भीती दिलेली आहे. आमच्यामध्ये नकारात्मक विचार आहेत, आमच्यामध्ये खूप द्वेष भरलेला आहे, आमच्यामध्ये खूप मत्सर आहे, आमच्यामध्ये लहान मुलांसारखे एकदम चाइल्डिश बिहेवियर ज्याला आपण म्हणू तसा प्रकार आहे. आमच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट आहेत, आम्ही कायम टू बी ऑर नॉट टू बी, करू का नको, करू का नको, करू नको, करू नको या सगळ्या मनस्थितीत असतो. आम्ही बऱ्याच कमी वेळेला होकारात्मक विचार करतो आणि त्याहूनही कलियुगाचा तर प्रभाव असा झालेला आहे की माणसाला देवाकडे जायला वेळच नाहीये. हे 5000 वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे. प्रायण अल्प आयुष्य सभा ऋषींनी प्रश्न विचारले की कलियुग आता येत आहे, यातल्या लोकांचा उद्धार कसा होणार आहे. कारण हे भयानक युग आहे. सतयुगामध्ये नुसती तपस्या होती, त्यावेळेला फार कमी हा प्रभाव होता. एखादा हिरण्यकशिपू आणि हिरण्यक्ष होता की जो अशा इच्छा करत होता की एवढं सगळं असताना सुद्धा मला हे सगळं पाहिजे. शेवटी काय झालं, नाशाला जायला लागलं सामोरं, स्वतःचा नाश ओढून घ्यायला लागला. तर हे कलियुग आहे. प्रायण अल्प आयुष्य सभ्या कलवस्मिन युगे जना मंद सुमंद मत्या मंद भाग्याही उपद्रवता. हे कलियुग आहे, इथली माणसाचं आयुष्य अल्प आहे. 100 आत बाहेर. सतयुगामध्ये 1,00,000 आयु होती, 60-60,000 वर्ष लोक तपस्या करत होती. पण विश्वामित्राची तपस्या फक्त मेनकेच्या घुंगराच्या आवाजाने सुद्धा भंग झाली. काम, काम अत्यंत महत्वाचं आहे, कारण जोपर्यंत याची निवृत्ती होणार नाही तोपर्यंत आमच्यातले जोपर्यंत सांगतात ती निर्माण मोहा जित संग दोष अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा विनिवृत्त कामा. जोपर्यंत माझी कामातून निवृत्ती होणार नाही, कामातून निवृत्ती म्हणजे काय, मला सर्व संघ परित्याग करून हिमालयात नाही जायचं, मला तो जो काम आहे त्याचं प्रेमात रूपांतर करायचं आहे, ते मला भगवंताच्या प्रेमाशी त्याला निगडीत करायचं आहे, त्याच्याशी त्याचा संबंध जोडायचा आहे. त्यामुळं हे जे काय आमचे षडरिपू आहेत, हे षडरिपू परत परत विषारी सर्पांसारखं फणा काढणार आहेत. हे षडरिपू आमच्यावर कायम अधिराज्य गाजवत असतात. त्यामुळे जोपर्यंत आम्ही परमेश्वराच्या चरणकमळांचा आश्रय घेणार नाही तोपर्यंत ते आमच्यातून लगेच काढले आणि फेकले असं होणार नाही. राग येणार, आमची संपत्ती कोणीतरी, कारण हे षडरिपूच तसे स्ट्रॉंग आहेत. म्हणून तमोगुणाचा प्रभाव का जास्त आहे, कारण तमोगुणाच्या प्रभावाखाली माणसं वेगळ्या वेगळ्या कार्यकलाप करतात, त्यांच्याकडून सगळी आततायी कृत्य होतात, दुसऱ्यांच्या पत्नीला पळवण्याचा प्रयत्न करतात, दुसऱ्याची संपत्ती लाटण्याचा प्रयत्न करतात, दुसऱ्याची भूमी बळकवण्याचा प्रयत्न करतात, दुसऱ्यांना आग लावायचा प्रयत्न करतात, हे आततायी प्रकार आम्ही बघतो बाहेरच्या जगामध्ये। तर आम्हाला जर का ह्याच्यापासून आमचा बचाव करायचा असेल, हे सगळ्यात ही विमूढात्मा ही स्टेज काय आहे, मूर्ख काय हा, कारण हा स्वतःला स्वामी समजायला लागतो, त्या अहंकाराच्या आधिपत्याखाली त्या अहंकाराच्या भावनेने तो स्वतःला करता समजतो आणि म्हणून तो दुःखाला सामोरं जातो। ही जी काय कालरूपी ट्रेन आहे, ह्या कालरूपी ट्रेनमध्ये आम्ही सगळे बसलेलो आहोत, प्रत्येकामध्ये काही ना काही प्रकारची चांगल्या क्वालिटीज आणि वाईट क्वालिटीज दोन्हीचं मिश्रण भगवंतांनी बनवलेलं आहे। मी मगाशी सांगितलं, आम्हाला त्याप्रमाणे देह प्रदान करण्यात आलेले आहेत, त्यामुळं आमच्या हे कायम लक्षात ठेवायचं आहे आम्हाला की आमचा हा जो जन्म झालेला आहे तो नुसता आहार भय निद्रा आणि मैथून याच्यासाठी नाहीये, हा अत्यंत दुर्लभ असा माणसाचा जन्म आहे, हा भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे। आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी लगेच तुम्ही इथं आला, दर्शन केलं आणि तुमचं सगळं गुढी गुढी झालं असं काही होणार नाही, कारण मी सांगितलं मगाशी की हे दुःखालय आहे, पण इथं वावरत असताना मी जर का त्याचा आश्रय घेतला तर मग मला बाकीचं काय करायला लागणार नाही, कारण मग मी नुसतं त्याच्या समोर जाऊन म्हणालो की भगवंता मी तुझा आणि तू माझा, एवढंच फक्त मला म्हणायचंय। कारण प्रत्येक युगाचा नियम वेगळा वेगळा होता, सतयुगामध्ये तपस्या होती, त्रेतामध्ये मोठमोठ्या यज्ञांचं आयोजन करण्यात येत होतं, द्वापर युगामध्ये मोठमोठ्या विग्रहांची स्थापना झाली, मोठमोठ्या मंदिराची स्थापना झाली, पण कलियुग जे आहे याचा कालावधी फार मोठा आहे, 4,32,000 जास्त आहे, तर याच्यामध्ये माहिती होतं भगवंताला की इथल्या प्रकारची माणसं कशी असणार आहेत, तर त्यांच्यासाठी सोपं करून ठेवलेलं आहे, हरेरनाम 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 एव केवलम खलो नास्ते व नास्ते व नास्ते व गतिरान्यथा। कलियुगामध्ये हरीच्या नावाशिवाय हरीच्या नावाशिवाय हरीच्या नावाशिवाय दुसरं काहीही नाहीये। तुमची जर का गती हरेरनाम 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 इव केवलम खलो नास्ते व, तीनदा म्हटलेलं आहे, कुठलीही गोष्ट आम्ही जेव्हा तीनदा म्हणतो, मुस्लिम लोक तलाक 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 असं तीनदा म्हणतात, जज जेव्हा एखादा निर्णय द्यायचा असतो तेव्हा तो तीनदा ते असं वाजवतो, ऑर्डर ऑर्डर ऑर्डर, तसं हे जे तीन गुण आहेत यांनी आम्ही बांधलेलो आहोत, मग ह्याच्यातून आम्हाला सुटका करून घ्यायची असेल तर कशी करता येईल, करता येईल, त्याच्यासाठी आम्हाला सोपं दिलेलं आहे, आम्हाला भगवंताच्या नामाचं स्मरण करायचंय, कारण कलियुगाचा युग धर्म काय आहे, कृपया माझ्या मागे म्हणा, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, किती सोपं आहे, काही करायला लागलं नाही, फक्त उच्चारण करायला लागलं, हे दिव्य उच्चारणच तुम्हाला तुमच्या काम क्रोध लोभ मद मोह मत्सर जो आहे त्याची अनर्थ निवृत्ती करेल। हा हे हृदय ना एखाद्या कातळासारखं दगड झालेलं आहे, म्हणून मी मगाशी सांगितलं की जो सत्वगुणातला माणूस आहे त्याचे गुण काय, तो परोपकारी आहे, तो परदुखे दुखी आहे, त्याला त्याच्याकडे दया आहे, त्याच्याकडे क्षमाशीलता आहे, तो दानी आहे, त्याला माहिती आहे की हे सगळे पैसे माझे नाहीयेत, हे मला इथंच ठेवून जायचे, त्याच्यातलं तो काही पर्सेंटेज दान करेल, दुसऱ्याचं दुःख बघून त्याच्या हृदयाला पाजर फुटेल, यस, तो व्यसनाधीनता नाही अंगीकारणार, कारण त्याला भगवंताच्या नामामध्ये एक प्रकारची नशा मिळेल, पण तसं दुसऱ्या लोकांचं नाहीये, कारण रजोगुण आणि तमोगुणाच्या प्रभावाखाली आमच्या हातून ते सगळे अक्षम्य अशा गुन्ह्यांची नोंद होत जाते, कळत न कळत। चंद्रगुप्त चित्रगुप्त ह्या सगळ्यांची नोंद करत येतोय की येस हे झालेले हे झालेले, आणि ह्या सगळ्यांचा आम्हाला जाब द्यायचा आहे एके दिवशी, आम्हाला असं वाटतं की छे कळत न कळत, म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे हे जी दुसरी क्वालिटी आहे, हे जी काय दुसरी श्रेणी आहे, दुसरी कॅटेगरी आहे, ती अज्ञानी माणसाची आहे की सगळं जाणतो तो, त्याला कळतं सगळं पण वळत नाही, त्याला माहिती भगवंत आहेत पण तो म्हणतो हे कुणी बघितलंय, मृत्यूनंतर काय येणार आहे बरोबर, कोण कुणाबरोबर येत आहे, तो स्वतःला फसवण्याचा प्रयत्न करतो, मला आता स्वतःला फसवायचं नाहीये, तुम्ही इथं आता पहिल्यांदा आलेला आहात, दुसऱ्यांदा आलेला आहात, तिसऱ्यांदा आलेला आहात माहित नाही, पण ही वाणी तुमच्या कानावर श्रवण श्रवण फार महत्वाचं आहे, तुम्हाला का भक्तीमध्ये जर का तुम्हाला ऍडव्हान्स स्टेज घ्यायची असेल, भक्तीमध्ये जर का तुम्हाला अग्रेसर व्हायचं असेल, तर तुम्हाला श्रवण फार महत्वाचं आहे. मग श्रवणही चार पाच प्रकारचं असतं. एक श्रवण आहे ते इन्सिडेंटल हिअरिंग. इन्सिडेंटलमध्ये तुम्ही आज इकडे आलात, तुम्हाला माहिती नव्हतं आता ऑल्टर बंद आहे, तुमचा चॉईस नाही आहे, तुम्ही बसला, पण तुम्हाला काहीतरी आज भगवंताबद्दल त्याचं गुणगान ऐकायला मिळतंय, भगवंताची वाणी ऐकायला मिळते, म्हणजे इन्सिडेंटल हिअरिंग. दुसरं आहे पर्पजफुल हिअरिंग. जाणून बुजून मला ते ऐकायचंय. आज मला माहिती आहे की आज इंडिया पाकिस्तानची मॅच आहे, पण ती न बघता मला मंदिरामध्ये एक आज असे असे आचार्य येणार आहेत आणि ते लेक्चर देणार आहेत, मला त्यांचं जाऊन ऐकायचंय. हे झालं पर्पजफुल हिअरिंग. तिसरं आहे मेडिटेटिव्ह हिअरिंग. मेडिटेटिव्ह हिअरिंग म्हणजे जे काही मी ऐकणार आहे त्या ऐकल्यानंतर मी त्याचं मनन करणार आहे, त्याचं चिंतन करणार आहे. जसं गाय सकाळपासून खाते, खात राहते खात राहते, आणि रात्रीच्या वेळेला जेव्हा ती एकांत ठिकाणी बसते आणि ती सगळं काढून रवंत करते, त्याप्रमाणे मला खूप अटेंटिव्हली ऐकायचं आहे. आणि त्याच्या पुढचं जे ऐकणं आहे त्याला म्हणतात ऍप्लिकेटिव्ह हिअरिंग. म्हणजे जे काय मी ऐकेन त्याच्यातलं सुईच्या टोका एवढं का होईना मी त्याचं आचरण करायचा प्रयत्न करीन. इंग्लिशमध्ये म्हणतात औन्स ऑफ प्रॅक्टिस इज बेटर दॅन टन्स ऑफ प्रीचिंग. कणभर आचरण हे मनभर बडबडण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मला एकदम नाही होता येणार, मला एकदम आज जर का पी हळद आणि हो गोरी असं मराठीत एक म्हण आहे. मी एका दिवशी मी सगळं ऐकलं आणि मी एकदम स्वच्छ झालो, एकदम मी शुद्ध झालो असं काही होणार नाही. कारण तुम्ही जरी शुद्ध आणि शुद्र आपला स्वच्छ व्हायचा प्रयत्न केला, तुम्ही शुद्ध व्हायचा प्रयत्न केला, बाहेरचं जग हे पोल्युटेड आहे. बाहेर सगळं पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे, बाहेरचं जग सगळं अशुद्ध होत चाललेलं आहे. पैशाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेलं आहे. ज्या काय सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या पैशाशी निगडीत होत आहेत. नातेसंबंधामध्ये दुरावा होत चाललेला आहे. आणि आम्हाला असं वाटतं सायन्स अँड टेक्नॉलॉजी आम्हाला खूप पुढे घेऊन गेलेली आहे. तुमच्या हातात जेव्हा रिमोट असतो तुम्ही पाहिजे ते चलचित्र मागं पुढं करत असतं, तुम्हाला वाटतं हे मी चालवतोय, ती टेक्नॉलॉजी दुसरे कोणीतरी बनवलेली आहे. मीडिया आज वेगळ्या स्तरावर आम्हाला घेऊन चाललेला आहे. तो आम्हाला सुखाकडे घेऊन चाललेला नाहीये, तो आम्हाला दुःखाच्या त्या गर्तेमध्ये ढकलत चाललेला आहे, पण ते आमच्या लक्षात येत नाही. तासन तास लोक आज टीव्हीच्या पुढे बसलेले असतात. ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य करून जे नाही प्राप्त करता आलं ते आल्या या मीडियावाल्यांना जमलेलं आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. लहान लहान छोटी छोटी मुलं मोबाईलसाठी भांडतात, कारण तमोगुणाचा प्रभाव जास्त होत चाललेला आहे. आणि तुम्ही जर का एक असं बघितलं तर सगळी जी काही मोठमोठी धार्मिक स्थळं आहेत आपलं गव्हर्नमेंट त्याचा कधी उद्धार करायचा प्रयत्न करत नाही. तुम्ही बघा आळंदीला जा, वारकरी बिरकरी जेव्हा येतात एवढं प्रचंड तिथं दुर्गंध आणि सगळं. जेव्हा आषाढी एकादशी असते, कार्तिकी एकादशीला जाऊन बघा पंढरपूरला वगैरे, तिथली लोकच आता चिडायला लागलेली आहेत की हे काय, कारण गव्हर्नमेंटचं लक्ष नाहीये. मलमूत्र विसर्जनाची तिथं योग्य ती व्यवस्था नाहीये. आणि त्याचा जर का त्यांनी व्यवस्थित उद्धार केला तर तिथं सत्वगुण तयार होईल ना. आणि आमच्या राजकारण्यांना तेच नकोय. माणसं जर सत्वगुणात स्थित झाली तर मग आर्थिक राजकारणाचं काय होणार, लैंगिक स्वैराचार कसा जेवढा वाढेल तेवढं त्यांना बघायचंय. मुंबईमध्ये आता म्हणतात नाईट लाईफला सुरुवात करा, कारण रात्र ही कशासाठी आहे. रात्र हे तमगुणाचं प्रतीक आहे. पहाटे ब्रह्ममुहूर्त सूर्योदयापूर्वी जर का तुम्ही 1.5 तास जागे झालात, झोपेतून उठला, तर तो प्रभाव जास्त असतो. तो तुम्हाला सात्विकतेकडे घेऊन जाईल. मुंबईतली लोक त्याला काय म्हणतात, बॉलिवूड वूड म्हणजे लाकूड. येस, हल्ली काय चाललेलं आहे, अर्धनग्न स्त्रिया आपल्या देहाचं प्रदर्शन करत चाललेल्या आहेत. नाही, पूर्वीच्या काळी ज्या स्त्रिया होत्या त्या डोक्यावर त्यांच्या हंडा असायचा, आपला हात सुद्धा दिसता कामाने अशा पद्धतीने तो हंडा पकडायचा. हल्ली काळाच्या ओघामध्ये हे सगळं लोप होत चाललेलं आहे. रजोगुणाचा प्रभाव वाढत चाललेला आहे. म्हणून भगवंत सांगतात की तुला ह्याच्या वर उठायचंय आता. त्रैगुण्या विषया वेदा निस्त्रैगुण्य भवा अर्जुन. हे अर्जुन तुला उठ बाबा. अर्जुन आमचं प्रतिनिधित्व करतोय. त्यांनी आम्हाला प्रत्येक गोष्ट इथं भगवद्गीतेच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्हाला फक्त थोडंसं घ्यायचं आहे त्याच्यातून. आमचं जीवन जर आम्हाला सुदृढ करायचं असेल, ते संतुष्ट करायचं असेल, कारण आम्ही सगळे आता हळूहळू आत्मग्लानीत चाललेलो आहोत. ती आत्मग्लानी आम्हाला येत राहणार, कारण प्रत्येकाला पैसा पाहिजे. तो पैसा नाही मिळाला की तो शॉर्टकट शोधायला जातो आणि पैसा आला की त्याचा उपभोग घ्यायला जातो. वेगळी वेगळी जी वाहने त्याचं जे उदाहरण मागाशी मी दिलं याचं मुख्य कारण तेच होतं की आम्हाला आता जाणून घ्यायचं आहे की मी कोण आहे, मी करता नाहीये, मी भगवंताचा दास आहे. दास 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 अनुदास, मी बॉस नाहीये पण मला वाटतं मी कंपनीचा मालक आहे. ही माझी पत्नी आहे, लोकांनी माझं ऐकलं पाहिजे, माझ्या प्रभावाखाली त्यांनी राहिलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी माझ्यावर माझ्या मनावर अधिराज्य गाजवतात आणि मग माझं जे मन आहे ते चंचल आहे, ते हट्टी आहे, उंचकल आहे, बंडखोर आहे. ते मन मला कायम दिशाहीन करतं. ते मला मनाला रिएज्युकेट करायचं आहे, मला मनाला दाबायचं नाहीये, सप्रेस करायचं नाहीये, मनाला ढील सोडायचं नाहीये कारण ते भरकटेल, ते स्वैराचारी आहे मन. त्या मनाला मला एक नवीन शिकवण द्यायची आहे आणि ती शिकवण मी फक्त भगवंताच्या माध्यमातून देऊ शकतो, भगवंताच्या भक्तांच्या माध्यमातून देऊ शकतो. मी इथं येऊन माझे कान उघडे ठेवली, लर्न टू लिसन, पहिल्यांदा मला ऐकायला शिकलं पाहिजे. हे जे काय चाललेलं याच्यातलं मला थोडं जरी मला माझ्या आत्मसात करता आलं तरी आत्मग्लानीतून मी आत्मशोधाद्वारे बाहेर येऊ शकतो. मी आत्मशोध घ्यायचा आहे. मला आत्मशोध घेतला की आजचा सगळ्यात महत्वाचा जो पहिला भाग आहे आत्मसंयमन. सत्वगुणातलं पहिलं लक्षण काय असेल तर मला आत्मसंयमन करायचंय, मला आत्मनिर्भर व्हायचंय. आत्मनिर्भर झाल्यामुळं काय होणार आहे, मला आत्मसाक्षात्कार होणार आहे आणि आत्मसाक्षात्कार झाला की मग मी आत्मसंतुष्ट जीवन जगणार आहे. तोपर्यंत मी डोळे असून सुद्धा अंधारामध्ये मी आंधळ्यासारखं चाचपडणार आहे. मला सगळं परमेश्वराने असं पारदर्शक आणि क्लॅरिटीने माझ्या पुढे वाढून ठेवलेले हे पंचपक्वांनाचं ताट आहे तुझ्याकडे, घे तुला जेवढं पाहिजे तेवढं, देणाऱ्याचे हात हजार, दुबळी माझी झोळी. पण नेमकं काय होतं, मी बाहेरच्या जगात इथून जेव्हा मी बाहेर जातो, फॉर एक्झाम्पल माणूस जेव्हा स्मशानात जातो अंत्यविधीसाठी तेव्हा तो तिथं त्याचा असा विचार असतो, अरे मला एक दिवशी इथं यायचं आहे, हेच अंतिम सत्य आहे. तिकडं वेगळे वेगळे बोर्ड लावलेले असतात, हिंदीमध्ये एका ठिकाणी लिहिलेलं होते तुझे पता था यहां तुझे आना है आखिर, तो फिर इतनी देर क्यों लगा दी. बघा किती सूचक लिहिलेलं की तुला माहिती आहे तुला इथे यायचंय. तर त्या स्मशानात जेव्हा हे विचार असतात की मला यायचंय, पण स्मशानातून मी जेव्हा बाहेर पडतो, पाठ फिरवतो, पटकेने विचार येतो अरे लवकर जायला पाहिजे, आंघोळ करायची, कामाला जायचंय, भूक लागलेली आहे. आणि मग मला स्मृतीला विस्मृती होते. भगवान ते सांगतात ती मीच देतो. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्त स्मृतीर ज्ञान अपोहनमच वेदेश्च सर्व अहमे. हे अर्जुन हे मीच देतो. प्रत्येकाला ज्ञान देणारा मी आहे, अज्ञान देणारा मी आहे, प्रत्येकाला स्मृती देणारा मी आहे, विस्मृती देणारा मी आहे. हे सगळं माझ्यामुळे चल अचर हे सगळं माझ्यामुळे आहे. मी नाहीये, मी स्वतःला करता समजतो, मी प्रोप्रायटर समजतो, मी कंट्रोलर समजतो. आणि माझ्या दुःखाचं मुख्य तेच कारण आहे की मी भगवंताशी विनमुख होऊन मी भोग घ्यायचा प्रयत्न करतो ह्या तीन गुणाच्या अधिपत्याखाली, तीन गुणाच्या अधीन होऊन. पण मी जेव्हा समजेन की मी करता नाहीये, कारण भगवद्गीतेत भगवंत सांगतात अहम सर्वस्य प्रभु मत्ता सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विता. ह्या भौतिक आणि आध्यात्मिक जगताचा मी उत्पत्ती करता आहे, प्रत्येक गोष्ट माझ्यापासून उत्पन्न होते. येस, आम्ही काय करतो हो, चंद्राला कला विकला कोण करतं, आम्ही करतो का? समुद्राला भरती ओहोटी आणि भरती येते आम्ही करते ती नाही करत. 7 जूनला बरोबर पाऊस पडतो. तुम्ही मोठमोठ्या फॅक्टऱ्या बनवत्या, स्क्रू ड्रायव्हर आणि हे ते बनवणार, नट बोल्ट बनवणार, मोठमोठ्या मशीन्स बनवणार. गव्हाची फॅक्टरी कुठं आलेली बघितली आहे का? गहू त्या जमिनीतून यायला पाहिजे. ते जेव्हा त्याच्यामध्ये दाणे टाकणार त्याला ते फर्टिलाइज होणार, वरून पाऊस पडणार, आतून जेव्हा भगवंत कृपा करणार तेव्हा ते एवढेशे मुठभर दाण्याच्या एवढे गव्हाच्या लोंब्यावर येणार. हे कोण करतं? आम्ही का भगवंताचं अस्तित्व स्वीकारत नाही? किती सोपं आहे. नाही खाल्लेलं कोण पचवतं आतमध्ये आम्हाला माहीत नाहीये. हे शरीर 5 वायूंनी बनलेलं आहे, प्राण अपान व्यान उदान समान, हे शेवटच्या क्षणापर्यंत हे कार्यरत असतात. येस, खाल्लेलं आमच्या जिभेला तृष्टी मिळते, शरीराला पुष्टी मिळते, रक्त तयार होतं, अनावश्यक भाल मलमूत्राच्या ह्याच्यातून विसर्जित होतो, पण तिसरं चौथं आमची चेतना तयार होते. सगळ्यात महत्वाचं आहे कॉन्शियसनेस तयार होतो. मग त्याच्यासाठी तुम्ही जो आहार घ्याल तसा तुमची चेतना होणार आहे. युक्त आहार विहारस्य, भगवंत सांगतात की बाबा रे तू काय खायचंयस, ते नाही सांगत अंडम चिकनम मटनम खा, ते सांगतात शुद्धन सात्विक आहार घे, तोही मला दाखवून खा, तू जे घरात बनवतोयस ते नुसतं समोर ठेव, पाणी फिरव, नुसतं हरे कृष्णाचा मंत्र म्हणला तरी ते मला मिळणार आहे. तुमची थोडीशी ॲडव्हान्समेंट झाली, नमो ब्राह्मण्य देवाय, गो ब्राह्मण्य हितायचे, जगत हितायचे, कृष्णाय गोविंदाय नमो नमा असा मंत्र म्हणून तुम्ही म्हणाला तो प्रसाद झाला. त्याच्यातलं सगळं त्यांनी काढून घेतलं भगवंतानी, कारण तो भगवंताला पोचला. तर आम्हाला शुद्धन सात्विक आहार करायचा आहे, आमच्या कार्यकलापामध्ये आम्हाला सुधारणा करायची, आम्हाला त्याच गोष्टींना आता अडकून नाही राहायचं. देवी देवतांकडे आम्ही जातो, आम्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टींची त्यांच्याकडे नुसती मोठी डिमांड लिस्ट ठेवतो, ते तुमची पुरं करतील, पण मृत्यूच्या वेळेला सगळं काढून घेतलं जाईल. ऍट द टाइम ऑफ डेथ एव्हरीथिंग विल बी डिप्राइव्ड फ्रॉम, तुझ्याकडून सगळं काढून घेतलं जाईल. मग शाश्वत काय माझ्याकडं? तर भगवंताचं नाव शाश्वत आहे, ते माझ्या बरोबर येणार आहे, आणि त्याच्यातूनच मला, मी जसे जशा इच्छा व्यक्त करणार आहे, जसं जसं माझं कर्म करणार आहे, तसं मला पुढचा देह आहे. भगवंत सांगतात अंत्यकालेच्या मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाती समद्भाव याते नक्षत्र संशया. देहत्या करताना तू जसे तुझे विचार असतील, तू माझं स्मरण करशील तर तू माझ्या भावाला आणि धामाला प्राप्त होशील. पण पुढच्याच याच्यात म्हणतात यमयम वापी स्मरण भाव तेजत त्यंते कलेवरम, तुझा देहत्या करताना जसा विचार असेल तसा तुला पुढचा देह मिळेल. असे आम्ही अनेक देह आजपर्यंत घेत आलेलो आहोत. परत परत आईच्या उदरात जायचंय, आईनी थंड खाल्लं गरम खाल्लं की चटका बसेल, तिने वाहनातून प्रवास केला की ते धक्के बसतील, उलटं टांगलेलं आहे, तिथंच मल मूत्र वीर्य तिथंच सगळं ते आहे. त्या अंधारे कोठडीतून प्रार्थना केलेली आहे की हे देवा मला सोडव इथून, मी बाहेर आल्यानंतर तुझा धावा करीन. पण मायेचा प्रभाव आहे ह्या तीन गुणाखाली, जसा जन्म होतो लगेच आमचे कार्यकलाप चेंज होतात. कोणी म्हणतो मुलगा झाला मुलगी झालं, हेच आमच्या दुःखाचं कारण आहे. हा मुलगा आहे, हा मुलगी आहे, हा हे आहे, हा तो आहे, हे जी काय बिरुदावली घेऊन आम्ही आमचा संचार करतोय ते आमच्या दुःखाचं कारण आहे. आम्ही आत्मा आहोत. अर्जुन असाच गर्भगळीत झालेला होता युद्धाच्या त्या ठिकाणी, तिथं भगवद्गीता सांगण्यात आली. 45 मिनिटात 700 श्लोक सांगितले भगवंतानी आणि पूर्ण ज्ञान दिलं आणि विचारलं बाबा रे अजूनही तुझी इच्छा असेल तर याच्यात तुला जे घ्यायचं ते घे. तो म्हणाला नाही माझा मोह आता गेलेला आहे, मी आता युद्धास तयार आहे, कारण हे त्याचं नियत कर्म आहे. तू क्षत्रिय आहेस, तुला लढाई करायची आहे. एखादी गृहिणी आहे ती गर्मीच्या सीझनमध्ये पुण्यामध्ये कधी कधी 40 डिग्री हीट असते, मग ती म्हणते का नाही आज खूप ऊन आलेले मी आज जेवण नाही बनवणार. ती किचनमध्ये जाते, तिथं बनवते ती प्रसाद, जेवण बनवते. प्रत्येक जण इथं किड्यापासून तर ब्रह्माजीपर्यंत सगळ्यांना बद्ध ठेवलेले आहे आम्हाला. आता आम्हाला आमची सुटका करून घ्यायची आहे, आम्हाला परत परत जन्ममृत्यू जरा व्याधीच्या चक्रात नाही अडकायचं, कारण हे आम्ही आणि असंख्य योनीत केलेले आहे. 84 लाख योनीच का म्हटलेलं आहे, कारण तेवढ्याच योनी आहेत. 84 लाख 3 हजार नाही म्हटलेलं, 84 लाख योनी आहेत. जसे हे तीन गुण आहेत तसे तीन रंग आहेत, पिवळा लाल आणि निळा, लाल पिवळा निळा, बेसिक कलर हे तीन आहेत. ह्या तीनच्या माध्यमातून अनेक रंग तयार होतात, परम्युटेशन कॉम्बिनेशन. तसे 84 लाख योनी आहेत, त्या वनस्पतीच्या आहेत, त्या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या आहेत, त्या मोठमोठ्या याच्या आहेत. माणसाची फक्त 4 लाख आहे, पण त्या 4 लाखाच्या योनीमध्येच भगवंतानी तो जिज्ञासा करू शकतो. बैल जिज्ञासा करू शकत नाही मी कोण आहे कुठून आलोय. बैलाला कधीच निराशावाद येत नाही, त्याला कधी टेन्शन येत नाही बैलाला. माणसाला येतं कारण त्याला बुद्धी दिलेली आहे, त्याला सांगितलेलं आहे की हे ऑब्जेक्ट आहे याच्यापेक्षा तुझं मन श्रेष्ठ आहे, त्याच्यामध्ये विचार येणार. मनाला माहिती आहे की आता मला हो किंवा नाही हे मला बुद्धीकडून घ्यायचं आहे, आणि बुद्धीला माहिती आहे की हे परमात्म्याकडून येणार आहे. प्रत्येक गोष्टीचा एक स्तर दिलेला आहे इकडे. तशा ह्या तीन गुणामुळं माझं संपूर्ण आयुष्य उजळून शकतं. अमावस्येच्या रात्री दिवाळीच्या दिवशी असंख्य ताऱ्यांनी असंख्य प्रकाश जसा सगळं असमंत उजळून निघतो दिव्यांनी, तसं आमचं संपूर्ण जीवन उजळू शकतं. कधी? फक्त आम्ही भगवंताच्या चरण कमळांचा आश्रय घेतला तर, दुसरं काही नाहीये स्वतःला वाचवण्यासाठी. आता बघा एक करोना नावाचा व्हायरस आलाय चायनामध्ये, लोक पळायला लागली तिकडून. काल एक एअर इंडियाचं विमान भरून आलं, तुमची इच्छा असो किंवा नसो तो गेला की तुम्ही पडणार आहे. आता एक व्हायरल होतोय व्हिडिओ, ते चायनामधलं एक मार्केट दाखवलेलं आहे मांसाहाराचं. बापरे, तुमची अंगाचा थरकाप होईल एवढं भयानक येते. तिथं घुशी आहेत, उंदीर आहेत, सापाचं तिथे हे ज्याला आपण सूप म्हणतो ते मिळतंय. तिथं कुत्र्याचं मटण आहे, बापरे. ते बघितलं काल परवा मी, तर माझ्या अंगावर काटा आला. मला एका मित्रांनी पाठवलं, कारण मी शाकाहाराचं जास्त हे करतो, म्हणला हे सुद्धा आहे. आणि तिथं वटवागळाचं हे आहे. आता परवा एकानी फार सुंदर सांगितलं की तिथून मासे व्हायरस निर्माण नाही होणार तर काय होणार. म्हणून आम्हाला सांगितलेले की तुमचा आहार शुद्ध आणि सात्विक ठेवा, कारण मी जसं घेणार आहे तसं माझं वागणूक होणार आहे. मी जर दारू प्याली तर माझी तपस्या माझ्याकडून भंग होणार आहे. मी जर नॉनव्हेज खाल्लं तर माझी दया जाणार आहे. मी जर अवैध स्त्रीसंग केला तर माझी शुद्धता जाणार आहे. आणि मी जर का जुगार खेळलो तर माझं सत्य माझ्यापासून जाणार आहे. धर्माचे हे बेसिक चार पोल आहेत, ह्याच्यापेक्षा दुसरं काय आहे. मी जर का मला ह्या चारीच्या ह्याच्यातून जर का स्वतःला सुरक्षित ठेवलं तर माझी ब्राह्मण होण्यापर्यंत मी भले जन्माने शूद्र असेन, जन्म न जाय ते शूद्रा संस्कारात भवे तद्विजह, भले मी शूद्र म्हणून जन्माला आलेलो असेन पण मी तिथपर्यंत स्वतःला उन्नत करू शकतो. म्हणून ह्या तीन जे आजचे गुण आहेत हे भगवंतांनी मुद्दामून तीन लोकांची ह्याच्यामध्ये कॅटेगरी दिलेली आहे. एक अविद्वान आहे, दुसरा अज्ञानी आहे, आणि तिसरा महामूर्ख आहे. नुसता मूर्ख नाहीये, जो स्वतःला करता समजतो. मी गाडी चालवतो, अरे बाबा रे ती गाडी तशी बनलेली म्हणून तू 200 स्पीडनी चाललेला आहेस. बैलगाडीत बसून तू असं केलंस तर गोष्ट वेगळी आहे. लोक रिद्धीसिद्धी प्राप्त करायचा प्रयत्न करतात, त्यांनी काय होणार. मला सोपं ठेवायचंय लाईफ, कारण कलियुगामध्ये लोकांकडे वेळ नाहीये. लोक म्हणतात इतकं काम करतो मी, आपण सहज म्हणतो अरे एवढं गाढवासारखं काम कशाला करतो. येस, सगळ्यात महत्वाचं आहे. लोकांना वाटतं की मी खूप गाढवासारखं सकाळपर्यंत रात्रीपर्यंत, हल्ली आयटीची लोक अशी काम करतात माहीत नाहीत, 18-18 तास काम करतात. त्यांना वाटतं सगळं आम्हाला आता फटाफट पाहिजे, आणि मग 40 त्यांना वेगळे वेगळे आजार निर्माण होतात. कारण दोन माणसाचं काम एकच माणूस करत असतो, त्याला वाटतं मला भरपूर पैसे मिळतात. गाढवही तेच करतं, म्हणून ते गाढव आहे. ते सकाळपासून रात्रीपर्यंत काम करतं, ओझे वाहतं, त्याचं काम तेच आहे. त्याला फक्त गाजर दाखवलेलं असतं, त्याच्यापुढे थोडंसं आमिष ठेवलेलं आहे, थोडासा मोह आहे त्याला की हे मला खायला मिळेल रात्री. आणि रात्री ते त्याला थोडंसं गवत पाहिजे असतं, ते त्याच्यासाठी भगवंतांनी जंगलामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध करून ठेवलेलं आहे. पण म्हणून तर त्याला समजत नसल्यामुळे त्याला गाढवाची उपमा दिलेली आहे. आम्हाला आता ह्याच्या वर उठायचंय. आम्ही हे अनादिकालापासून तेच तेच तोच तोच चोथा चघळत आलेलो आहोत. आमच्या आई वडील तेच केलं, आमच्या पूर्वजांनी आजोबांनी त्यांच्या पंजोबांनी सगळ्यांनी तेच तेच केलेलं आहे. लहानपण, बालपण, तारुण्य, वार्धक्य, एक दिवशी कळतं की हा गेला. लोक थोडे 10 दिवसापर्यंत त्याच्या स्मृतींना जागवतात, नंतर कोण गेलं, कोण आलं, काय कुणाला नाहीये, जग राहाटी चाललेली आहे. नाही, मला आता माझी दुःख जर का मला कायमस्वरूपी घालवायची असतील तर मला भगवंताच्या धामात जायचंय. भगवंताचं धाम ते साधं धाम नाहीये. न तद भास ते सूर्यो नो शशांको न पावका, यद गत्वान निवर्तन्ते तद धाम परम मम मम. भगवंत सांगतात माझ्या धामाला चंद्र सूर्य प्रकाशित नाही करत. माझ्या धामाची जी चाल आहे ती नृत्यासारखी आहे. माझ्या धामातलं पाणी अमृतासारखं आहे. माझ्या धामामध्ये प्रत्येक वृक्ष हा कल्पवृक्ष आहे. माझ्या धामामध्ये वेदना नाहीये, तिथं जन्म मृत्यू नाहीये, तिथं स्त्री पुरुष हा भेद नाहीये. प्रत्येक जण चतुर्भुजे, प्रत्येक जण भगवंताच्या सेवेमध्ये आहे. तर असे हे तीन गुण जे आहेत ज्याच्यामुळे आम्ही वेढले गेलेलो आहोत, त्या तीन गुणातून आता आम्हाला वर उठायचं असेल तर आता भगवंताचं दर्शन तुमच्यासाठी उपलब्ध होईल. त्याच्याकडे फक्त तीच मागणी करा की हे देवा मला तुझा भक्त होण्याची संधी दे, मला भक्ताचा दास होण्याची संधी दे. हरे कृष्णा. आज तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी आलात. दर रविवारी असंच सत्संग इकडे होतो. सकाळी भागवतमचा क्लास होतो, त्याच्यानंतर मराठी क्लास होतो. प्रसादाची व्यवस्था असते. जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहत जा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करा ही तुमच्या चरणी नम्र विनंती. तुम्ही शांतपणे ऐकलं, मी तुमचा आभारी आहे. हरे कृष्णा. कृपया माझ्या मागे म्हणा हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा, हरे हरे, हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे, हरे कृष्ण.